चीनीमंडी.com पॉडकास्ट। सय्यदना बुरहानी ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी रुपयांची मदत। सय्यदना बुरहानी ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीस 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर एडलवाईज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। अनेक खात्यांनी झालेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी COVID-19 या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत 251 कोटी रुपये जमा झाले आहेत। दाऊदी बोहरा समाजाच्या वतीनं देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत 8,33,243 लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचंही ट्रस्टच्या वतीनं कळवण्यात आलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणूच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे।